खंड दुसरा प्रकरण सतरावे राहिलो। सन 1893 साली नाताळातील हिंदी समाजाचे अग्रगण्य पुढारी शेठ हाजी महम्मद हाजी दादा हे गणले जात। सांपत्तिक स्थितीने शेठ अब्दुल्ला हाजी आदम मुख्य होते, परंतु ते स्वतः व इतर लोक सार्वजनिक कामामध्ये शेठ हाजी महम्मदांनाच अग्रस्थान देत, म्हणून त्यांच्या अध्यक्षत्वाखाली अब्दुल्ला शेठच्या घरी एक सभा भरली। तिच्यामध्ये फ्रँचाईज बिलाला विरोध करण्याचे ठरले। स्वयंसेवकांची नावे नोंदवण्यात आली। या सभेमध्ये नाताळात जन्मलेल्या एकंदर हिंदी लोकांना अर्थात ख्रिस्ती तरुणांनाही एकत्र केले होते। मिस्टर पॉल डर्बनच्या कोर्टातील दुभाषी होते। मिस्टर सुभान गॉडफ्रे मिशन स्कूलचे हेडमास्टर होते। तेही सभेला हजर राहिले होते आणि त्यांच्या वजनामुळे त्या समाजातील तरुणही बऱ्याच मोठ्या संख्येनिशी हजर होते। हे सर्व स्वयंसेवकांमध्ये सामील झाले। व्यापारी तर पुष्कळच होते। त्यांच्यापैकी जाणण्यासारखी नावे शेठ दाऊद महम्मद, महम्मद कासम कमरुद्दीन, शेठ आदमजी मिया खान, ए कोलंदा वेल्लू पिले, सी लच्छीराम, रंगसामी, पडियाची, आमद जीवा वगैरे होती। पारशी रुस्तुमजी असायचेच। कारकुन वर्गापैकी पारशी माणिकजी जोशी, नरसीराम वगैरे दादा अब्दुल्ला इत्यादींच्या मोठ्या पेढ्यांवरील नोकर होते। या सर्वांना सार्वजनिक कामात सामील होण्याचे कौतुकच वाटले। सार्वजनिक काम करण्याची मागणी किंवा प्रसंग हा त्यांच्यावर पहिल्यानेच आला होता। येऊन पडलेल्या आपत्तीपुढे उच्च नीच, लहान मोठे, शेठ नोकर, हिंदू मुसलमान, फारशी ईशाई, गुजराती, मद्रासी, सिंधी वगैरे सर्व भेद विसरून गेले होते। सर्वजण हिंदुस्थानची लेकरे व सेवक होते। बिलाचे दुसरे वाचन झाले होते की व्हायचे होते। त्यावेळी विधिमंडळात झालेल्या भाषणांमध्ये अशी टीका आली होती की कायदा इतका कडक असताही हिंदी लोकांकडून यत्किंचित विरोध झालेला नाही। हाच हिंदी समाजाच्या बेदरकारीचा आणि मताधिकार भोगण्याच्या नालायकीचा पुरावा आहे। मी सभेला वस्तुस्थिती समजावून सांगितली। पहिले काम हे झाले की विधिमंडळाच्या अध्यक्षांना तार करण्यात आली की त्यांनी बिलाचा अधिक विचार तहकूब ठेवावा। अशाच अर्थाची तार मुख्य प्रधान सर जॉन रॉबिन्सन यांना करण्यात आली आणि आणखी एक तार दादा अब्दुल्लांचे मित्र म्हणून मिस्टर एस्कंबांना केली। या तारांचा जबाब आला की बिलाची चर्चा 2 दिवसपर्यंत तहकूब राहील। सर्वांना आनंद वाटला। अर्ज तयार केला। त्याच्या 3 नकला पाठवायच्या होत्या। वर्तमानपत्रांसाठीही 1 नक्कल तयार करावायची होती। अर्जावर शक्य तेवढ्या सह्या घेण्याचा विचार होता। हे सर्व काम एका रात्रीत आटपायचे होते। ते सुशिक्षित स्वयंसेवक आणि त्यांच्याबरोबर इतर जवळजवळ रात्रभर जागले। मिस्टर आर्थर नावाच्या त्यांच्यातील एका वृद्ध इसमाचे हस्ताक्षर चांगले होते। त्यांनी सुंदर अक्षरात अर्जाची नक्कल केली। इतरांनी त्यांच्या आणखी काही नकला केल्या। एक सांगे 5 जण लिहित, अशा तऱ्हेने एकदम 5 नकला तयार झाल्या। व्यापारी स्वयंसेवक आपापल्या गाड्यातून किंवा स्वतःच्या खर्चाने गाड्या भाड्याने घेऊन सह्या मिळवायला बाहेर पडले। अर्ज गेला, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, त्याच्यासंबंधी अनुकूल अभिप्राय प्रसिद्ध झाले, विधिमंडळावरही त्याचा चांगला परिणाम झाला, त्याची चर्चाही खूप झाली, अर्जातील युक्तिवाद खोडून काढण्याचे प्रयत्न झाले, पण ते ज्याचे त्यालाच लुळे वाटले, तरी पण बिल पास झालेच। बिल पास होणार हे सर्व जाणून होते, पण समाजामध्ये नवीन स्फुरण चढले। आपण एक समाज आहोत, केवळ व्यापारी हक्कांसाठीच नव्हे तर राष्ट्रीय हक्कांसाठीही झगडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे सर्वांच्या लक्षात आले। यावेळी लॉर्ड रिपन वसाहतींचे प्रधान होते। त्यांना एक जंगी अर्ज पाठवण्याचा ठराव केला। त्या अर्जावर शक्य तेवढ्यांच्या सह्या घ्यावयाच्या होत्या। हे काम एका दिवसात होणारे नव्हते। स्वयंसेवकांची नेमणूक झाली आणि सर्वांनी काम उचलण्याची तयारी केली। अर्ज लिहिण्याच्या कामी खूप मेहनत घेतली। माझ्या हाती लागले तेवढे सर्व साहित्य वाचून काढले। हिंदुस्थानात आम्हाला एक प्रकारचा मताधिकार आहे आणि नाताळात हिंदी लोकांची वस्ती अगदीच अल्प आहे, हे 2 मुद्दे प्रामुख्याने मांडले होते। अर्जावर 10,000 सह्या झाल्या। एका 15 आठवड्यात अर्ज पाठविण्याजोग्या सह्या जमल्या। एवढ्या मुदतीत नाताळात 10,000 सह्या मिळविणे ही वाचकांनी लहान सहान गोष्ट समजू नये। सह्या सबंध नाताळातून घ्यायच्या होत्या। लोकांना असल्या कामाची माहिती नव्हती। आपण कशावर सही करतो याची नीट समजूत पाडल्याशिवाय सही घ्यायची नाही असा निश्चय होता। त्यामुळे मुद्दाम स्वयंसेवक समक्ष पाठवूनच सह्या घ्याव्या लागत. खेडी दूरदूर होती, अर्थात पुष्कळशा मंडळींनी कसून मेहनत केली तरच असली कामे पुरी होतात. तसेच झाले. सर्वांनी उत्साहपूर्वक काम केले. त्यापैकी शेठ दाऊद महम्मद, पारशी रुस्तुमजी, आदमजी मिया खान आणि आदम जीवा यांच्या मूर्ती अजूनही माझ्या दृष्टीसमोर उभ्या आहेत. त्यांनी पुष्कळ सह्या आणल्या. दाऊद शेठ सबंध दिवस आपली गाडी घेऊन फिरत असत. कोणी किरकोळ खर्चाची सुद्धा मागणी केली नाही. दादा अब्दुल्लांचे घर धर्मशाळा किंवा सार्वजनिक कार्यालयासारखे बनून गेले. सुशिक्षित मंडळी माझ्या हाताशी असत. त्यांच्या व इतर कामगारांच्या जेवण्या खाण्याची सोय दादा अब्दुल्लांकडे होई. अशा तऱ्हेने सर्वजण खूप खर्चात आले. अर्ज रवाना झाला. त्याच्या 1000 नकला छापल्या होत्या. त्या अर्जावरून हिंदुस्थानच्या सर्वसामान्य लोकांना नाताळची प्रथम माहिती झाली. ज्या ज्या वर्तमानपत्रांची आणि पुढाऱ्यांची नावे मला माहीत होती तेवढ्या सर्वांकडे त्या अर्जाच्या नकला पाठविल्या. टाइम्स ऑफ इंडियाने त्या प्रश्नावर अग्रलेख लिहिला आणि हिंदी लोकांच्या मागणीला चांगला पाठिंबा दिला. विलायतेतही सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांकडे नकला पाठविण्यात आल्या होत्या. तिकडून लंडनच्या टाइम्सचा पाठिंबा मिळाला. त्यावरून बिलाला मंजुरी मिळणार नाही अशी आशा वाटू लागली. आता मी नाताळ सोडून जाण्यासारखी स्थिती राहिलीच नाही. लोकांनी मला चोहीकडून घेरले आणि नाताळातच कायम राहण्याचा अतिशय आग्रह केला. मी माझ्या अडचणी दाखवून दिल्या. मनाशी मी निश्चय केला होता की मी सार्वजनिक पैशांवर राहू नये. निराळे बिराड करण्याचीही मला आवश्यकता भासत होती. घरही चांगले आणि चांगल्या वस्तीत असले पाहिजे अशी माझी त्यावेळी समजूत होती. इतर बॅरिस्टर राहतात त्याप्रमाणे मीही राहिल्याने हिंदी समाजाचा दर्जा वाढेल असा मी विचार केला. अशा तऱ्हेचे घर चालवायचे तर वर्षाचे 300 पौंडाहून कमी पुरायचे नाही असे मला वाटले. एवढ्या पैशाच्या वकिलीची हमी मिळाली तरच मला राहता येणार असे मी ठरवले आणि त्याप्रमाणे मंडळींना सांगितले. पण एवढे पैसे तुम्ही समाजाच्या कामासाठी घेत गेले तरी आम्हाला परवडण्यासारखे आहे आणि तेवढे जमा करणे आम्हाला सोपे आहे. वकिली करून मिळेल ते तुमचे, असे सहकारी मंडळींचे म्हणणे पडले. मला अशा तऱ्हेने पैसा घेता येणार नाही. माझ्या सार्वजनिक कामाची मी एवढी किंमत समजू शकत नाही. मला काही त्या कामामध्ये वकिली ज्ञान वापरायचे नाही. मला फक्त लोकांकडूनच काम घ्यायचे आहे. त्याबद्दल पैसे कसे घ्यायचे? शिवाय मला तुमच्यापासून सार्वजनिक कामासाठी पैसे काढावे लागणार. मी स्वतःसाठी पैसे घेऊ लागलो तर तुमच्याकडून मोठमोठ्या रकमा काढायला मला संकोच वाटेल आणि शेवटी आपले गाडे अडकून पडेल. समाजाकडून तर मी दरवर्षी 300 पौंडापेक्षा जास्त खर्च करवणारच. मी उत्तर दिले, पण आता आम्ही तुम्हाला पुरे ओळखतो. तुम्हाला स्वतःसाठी पैसे थोडेच मागायचे आहेत. तुमचा राहण्याचा खर्च आम्हाला द्यायला नको का? प्रेमामुळे व तात्कालिक उत्साहामुळे तुम्ही असे बोलता. हाच उत्साह आणि हेच प्रेम ही सर्व काळ टिकतील अशी कोणी खात्री द्यावी? तुम्हाला माझ्याकडून कधी काळी कडू बोलही ऐकण्याचा प्रसंग येईल तेव्हाही तुमचा माझ्यावरील लोभ मी टिकवू शकेन की नाही ते एक ईश्वर जाणे. पण मुख्य मुद्दा तर हा आहे की सार्वजनिक कामासाठी मला पैसे घ्यायचे नाही. तुम्ही सर्वजण आपले वकील काम देण्याची हमी दिलीत की तेवढे मला पुरे आहे. हेही तुम्हाला जरा जडत जाईल. मी काही गोरा बॅरिस्टर नव्हे. कोर्ट मला दाद देईल की नाही ते तरी मी काय सांगू? मला वकिली कितपत साधेल तेही मला माहीत नाही. म्हणून मला आधीपासून वकील फी देण्यामध्ये सुद्धा तुम्हाला धाडस हे करावे लागणारच आहे. इतक्या उपर तुम्ही मला वकील फी दिली तर ती मी माझ्या सार्वजनिक कामगिरीबद्दलच म्हटली पाहिजे, नाही का? अशा तऱ्हेने चर्चा करता करता अखेरीला 20-एक व्यापाऱ्यांनी मला एका वर्षाचे वर्षासन बांधून दिले. त्याखेरीज दादा अब्दुल्ला मला निरोप देतेवेळी भेट देणार होते. त्याऐवजी त्यांनी मला जरूर ते फर्निचर घेऊन दिले आणि मी नाताळात राहिलो.